خلاصے
می خلاصے ہی کشا ساٹھی کراوے می خلاصے ہی کشا ساٹھی کراوے لوک پاٹھی مگنی گھیتات چاوے لوک پاٹھی مگنی گھیتات چاوے می خلاصے ہی کشا ساٹھی کراوے ہی سکھاچا इंद्रजालाची सजादू ही सुखाचा इंद्रजालाची सजादू पिंजऱ्याला मानिती आकाश रावे पिंजऱ्याला मानिती आकाश रावे मी खुलासे ही कशा साठी करावे या फुलांना सारखा दुर्गंध ये या फुलांना सारखा दुर्गंध ये हे वसंताचे गटारी बारकावे हे वसंताचे गटारी बारकावे मी खुलासे ही कशासाठी करावे या पिशाचांच्या कशा आबाद वस्त्या या पिशाचांच्या कशा आबाद वस्त्या माणसांची ही कशी ओसाड गावे माणसांची ही कशी ओसाड गावे मी खुलासे ही कशासाठी करावे कोणते नाहीत डोळे आजवले कोणते नाहीत डोळे आजवले कोणते नाहीत डोळे आजवले आसवांनी आसवांना काय द्यावे आसवांनी आसवांना काय द्यावे मी खुलासे ही कशासाठी करावे कस असलं पाहिजे माणसानी पाहुनी घ्यावे भविष्याच्या दिठीने पाहुनी घ्यावे भविष्याच्या दिठीने भविष्याच्या दिठीने बोलण्यासाठी जगाचे ओठ व्हावे बोलण्यासाठी जगाचे ओठ व्हावे मी खुलासे ही कशासाठी करावे काय साधी माणसे बोलून गेली काय साधी माणसे बोलून गेली काय साधी माणसे बोलून गेली घेतले सिंहासनाने हेल कावे घेतले सिंहासनाने हेल कावे मी खुलासे ही कशासाठी करावे
गझलच्या भानगडीत कोणी पडावं
जन्मले घेऊन ते पायात काटा, जन्मले घेऊन दे पायात काटा, त्या भणंगांनीच यात्रेला निघावे, त्या भणंगांनीच यात्रेला निघावे, मी खुलासेही कशासाठी करावे. शेवटचं का मंडळी, देश हा बेमान झालेल्या ऋतूंचा, देश हा बेमान झालेल्या ऋतूंचा, येथले आषाढ सुद्धा आग लावे, येथले आषाढ सुद्धा